ओम नमो श्री जगदंबे नमन तुजांबे करुण प्रारंभे डफावर ताप तुंतुण्याता
डफावर ताप तुंतुण्याता डफावर ताप तुंतुण्याता
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
बाजी प्रभूच गात गुणगान जी जी
जी बाजी प्रभूच गात गुणगान
आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला संताच्या पवित्र चरणाला जिरहा जी जी
पवित्र चरणाला जिरहा जी
कळता मातेला जिजा मातेला जिजा मातेला ही वार्ता कळता मातेला जिजा मातेला जिजा मातेला वेडा दिला पणाळगडाला वेडा दिला पणाळगडाला चिंता वाढते जिजा मातेला महादेवा याच समयाला जिरहा दिली
याच समयाला जिरहा दिली याच समयाला जिरहा दिली
हा महादेव म्हणजे महाराजांचा नजरबाज हा त्यावेळेला जिजा मातेकडे आलेला आहे जिजा मातेला म्हणू लागला मा साहेब मी पन्हाळगडावर जात आहे महादेवा जा जा आणि माझ्या शिवबाला सांग तुझी आई तुझी वाट पाहत आहे मुजरा केला जिजा मातेला जिजा मातेला केला जिजा मातेला जिजा मातेला आण भगवी वस्त्र घातली अंगाला भगवी वस्त्र घातली अंगाला रुग्रात्राच्या माळा कंठाला रुग्रात्राच्या माळा कंठाला महादेवा बैरागी झाला जिरहाजी
बैरागी झाला जिरहाजी बैरागी झाला जिरहाजी
बैराग्याचा वेश धारण करून महादेव हा चाफळच्या मठापर्यंत येऊन पोहोचला त्या ठिकाणी येताच त्याला समर्थांचे श्लोक ऐकायला येऊ लागले कृष्णातिरी बहे गावाच्या जवळ आला असणार रामबेट त्या बेटावरील रामाच्या मूर्तीला डोळे भरून पाहिलं आणि महादेव म्हणत आहे प्रभू रामचंद्रा माझ्या राजाला सुखरूप सोडविण्यासाठी मला संधी दे महादेव याच समयाला राम बेटाला विनंती रामचंद्राला विनंती प्रभू रामाला महादेव याच समयाला आला होता बत्ती शिराळ्याला जिरहा दिली
बत्ती शिराळ्याला जिरहा दिली बत्ती शिराळ्याला जिरहा दिली
महादेव हा बत्तीस शिराळ्याला येऊन पोहोचला त्याच वेळेला औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान आपल्या भाच्याच्या सांगण्यावरून तो स्वराज्यावर चाल करून येऊ लागला शाहिस्ते खानाबरोबर कोण कोण होत झुंजारराव खाडगे दत्ताजीराव जाधव भोसले दिनकरराव काकडे ही सर्व मंडळी त्यात होती शिवाजी महाराजांचे मामाही त्यात होते शिवाजी महाराजांचे मामा चालले होते कशासाठी तर आपल्या भाच्याला पकडून देण्यासाठी आणि औरंगजेबाचा मामा चालला होता कशासाठी तर आपल्या भाच्याचं राज्य वाढविण्यासाठी केवढी मोठी तफावत आहे यामध्ये एक वीर मर्दिनी आहे तिचं नाव लक्ष्मीबाई हिला औरंगजेबानं किताब दिला होता रायबागन ही रायबागन कुठली म्हणाल तर माहूरगडची ज्या वेळेला या माहूरगडाच्या किल्ल्यावर स्वारी झाली त्यावेळेला काय घडलं तिनं आपल्या फौजेला हुकूम दिला चोळी दिली आणि बांगड्या दिल्या आणि सांगितलं जा लढा. तिच्या फौजेनं पराक्रम केला, शत्रू पळून लावला आणि म्हणून तिला पदवी दिली पंडित रायबागन. रायबागन याच समयाला होती जोडीला. शिवाजीला पकडून आणण्याला शाहिस्ते खान अहमदनगर आला. तेथून त्वरे निघाला, तेथून त्वरे निघाला, पुण्याकडे खान निघाला, पुण्याकडे खान निघाला. ही वार्ता कळता राजाला. राजे होते पन्हाळगडाला, पन्हाळगडाला जिरहाजीरी,
पन्हाळगडाला जिरहाजीरी, पन्हाळगडाला जिरहाजीरी.
संकट आलं महाराष्ट्राला, संकट आलं स्वराज्याला. पन्हाळगडी शिवाजी बसलेला, पन्हाळगडी शिवाजी बसलेला. ही वार्ता कळता मातेला, कळता मातेला जिरहाजीरी,
कळता मातेला जिरहाजीरी, कळता मातेला जिरहाजीरी.
या वेळेला सरसेनापती कुठे होते म्हणाल? तर या वेळेला सरसेनापती नेताजी पालकर विजापूरवर चाल करून गेलेला आहे. नेताजीने विजापूर परिसरात धुमाकूळ घातलेला आहे. नेताजीने धुमाकूळ केला, धुमाकूळ केला. नेताजीने धुमाकूळ केला, धुमाकूळ केला. लुटमार याच समय आला, लुटमार याच समय आला. ही वार्ता आदिलशहाला, आदिलशहाला जिरहाजीरी,
आदिलशहाला जिरहाजीरी, आदिलशहाला
जिरहाजीरी. आदिलशहाला समजतात तो म्हणत आहे या अल्लाह, आदिलशहा तो नजदीक आ गया. नेताजी आला पण थोड्या वेळात वार्ता कळली की नेताजी बरोबर फक्त 2000 माणसं आहेत. हे समजताच आदिलशहानं आपली फौज पाठवली आणि रस्त्यातच त्याला अडवलं. जोरदार हल्ला चढविला, जोरदार हल्ला चढविला, हल्ला चढविला. नेताजीवर वार तो केला, चारी बाजूनी वेढलं नेताजीला, चारी बाजूनी वेढलं नेताजीला. सुरुवात झाली युद्धाला, झाली युद्धाला जिरहाजी,
झाली युद्धाला जिरहाजी, झाली युद्धाला जिरहाजी.
नेताजीच्या चारी बाजून माणसं आली. या वेळेला काही कारण नसताना आमचे 1000 मराठे मारले गेले. हा बिकट प्रसंग नेताजीने ओळखला आणि त्या ठिकाणाहून सुटका करून घेऊन पळ काढला. बिकट जाणून समय आला, बिकट जाणून समय आला, जाणून समय आला. नेताजीने पळ काढला, पळ काढला जिरहाजी,
पळ काढला जिरहाजी, पळ काढला जिरहाजी.
नेताजी पळून गेला. महाराज इकडे वाट बघत होते सरसेनापतीची. शत्रूनं पन्हाळगडाला चारी बाजूनं वेढा दिला होता. शत्रूची फौज मोठ्या प्रमाणावर होती पण सेनापतीला अपयश आल्यानं तो शिवापूरला येऊन पोहोचला. मा साहेबांना कळलं नेताजीचा पराभव झाला. मा साहेब चिडल्या. बैठकीत बसल्या असताना मासाय म्हणत आहे आमची रणांगणातली कपडे आणा, आमचा रणांगणातला पोशाख आणा, आम्ही जातीनं लढायला जाऊ, शिवरायाला आम्ही सोडू. वृद्ध बसलेली मंडळी मासाहेबांच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. मासाहेब जगदंबेचा अवतार, साक्षात जगदंबेचा अवतार. कुणाला ऐकायला येतं की नाही, आमच्या रणांगणातला पोशाखानं आम्ही जातीनं लढायला जाऊ. आणि जिजाबाई जातीनं पन्हाळ्यावर चाल करण्यासाठी जात आहे. ही बातमी शिवापूरला कळताच नेताजी पालकर इथेच होते. नेताजी पालकर राजगडावर गेले आणि मा साहेबांना मुजरा केला. नेताजी तुम्ही आमचे जवळचे म्हणून आम्ही तुम्हाला सरसेनापती केलं. शिवराय पन्हाळगडावर असताना आपण कुठे होतात? मा साहेब विजापूरच्या परिसरात होतो. काय केलं आपण तिथं? पळून आलात? माणसं गमावलीत? मा साहेब अपयश पदरात आलं. तोंड दाखवायला आलात? आम्ही जातीनं लढायला चाललो आहोत. मा साहेब तुम्ही जाऊ नका, हा नेताजी जाईल, शत्रुता फरचा पाडील. प्रणाम केला मातेला, केला मातेला. प्रणाम केला मातेला, केला मातेला. नेताजी वीर चालला, वीर चालला जिरहाजी,
वीर चालला जिरहाजी.
आता नेताजीच्या बरोबर कोण कोण आहे? सिद्धी इब्राहिम, नावावरूनच लक्षात आलं असेल. हा सिद्धी इब्राहिम कोण आहे? अरे महाराजावर मुसलमानही प्रेम करत होते, कारण महाराज कोणत्याही जाती धर्माचे शत्रू नव्हते. महाराज मुसलमानाचे वैरी नव्हते. सत्तेची धुंद ज्यांच्या डोळ्यात होती, त्यांची मस्ती जिरविण्यासाठी राजांनी भवानी समशेर आपल्या हातात घेतली होती. सिद्धी इब्राहिम याच समय आला, याच समय आला. सिद्धी इब्राहिम याच समय आला, याच समय आला. भगवा ध्वज हाती धरलेला, सिद्धीचा मुलगाही बरोबर होता, नेताजी पालकरही होता. आणि हे पन्हाळगडाकडे निघालेले आहेत. आणि काय घडलं? नेताजी पालकर येतो हे कळताच तेव्हा राखीव असणारी फौज 20,000 फौज नेताजीवर पाठवली. गडावरून महाराज बघत आहे, खाली हालचाल चाललेली आहे, धावपळ चाललेली आहे. हत्यारं घेऊन लोक पळायला लागलेले आहेत, घोडे दौडायला लागलेले आहेत, घोड्यांच्या टापांचे आवाज येऊ लागलेले आहेत. ही धावपळ कशाची आहे? मार्गात आडवे नेताजीला, आडवे नेताजीला. या नेताजीच्या फौजेला मध्येच अडविण्यात आलं आणि घनघोर युद्धाला सुरुवात झाली. आणि या घनघोर युद्धामुळे हातात भगवा घेऊन लढणारा सिद्धी इब्राहिम, या मालिक, या परवरदिगार, मी माझ्या राजाला सोडवायला चाललो, आम्हाला आमच्या कामात यश मिळू दे. गरगरा फिरवी पट्ट्याला, घोड्यावर स्वार झालेला, स्वार झालेला जिरहाजी,
स्वार झालेला जिरहाजी, स्वार झालेला जिरहाजी.
ज्याला पाहिलं तर हा मुसलमान आहे. नेताजी के साथ ये कौन मुसलमान है? क्या नाम है उसका? सिद्धी इब्राहिम. आणि सिद्धी इब्राहिम लढायला लागला. इंच इंच जखमा अंगाला, इंच इंच जखमा अंगाला, जखमा अंगाला. रक्ताने वीर नहालेला, वीर नहालेला जिरहाजी,
वीर नहालेला जिरहाजी, वीर नहालेला जिरहाजी.
आणि जखमी अवस्थेत सिद्धी इब्राहिम घोड्यावरून कोसळला गेला. सिद्धी इब्राहिमला ताब्यात घेतलं. नेताजीला याही ठिकाणी पराभूत व्हावं लागलं आणि इथूनही नेताजीला पळून जावं लागलं. आता मात्र महाराज वाट बघत होते ती निसर्गाची. निसर्गानं जर आपल्यावर कृपा केली, या मुसळधार पावसामध्ये ही फौज इथं थांबणार नाही, ही दुसरीकडे निघून जाईल. हा घातलेला विळखा थोडा सैल होईल असा विचार महाराज करत होते. एवढ्यात हा नजरबाज महादेव बत्तीस शिराळ्याहून मांगळ या गावी आला. या मांगळ या गावी येताच त्यानं एका धनगराची दोस्ती केली. या धनगराचं नाव आहे बिरू गावडे. या बिरू गावडेला तो म्हणत आहे, गावडे मामा, मी रामोश्याचा मुलगा आहे, माझं नाव महादेव आहे, मी राजगडाहून आलो आहे, मला पन्हाळगडी जायचं आहे, शत्रूच्या वेढ्यामध्ये माझा राजा आहे, आणि जिजाऊ महासाहेबांचा निरोप मला राजापर्यंत पोहोचवायचा आहे, मला तिथपर्यंत जाण्याची संधी द्या. अंगावरची भगवी कपडा उतरून ठेवली. बिरू गावड्याला विरोध केला त्याच्या भावानं, दादा या शिवाजीच्या भानगडीत पडू नकोस, हे जर कळलं तर आपले मेंढरेही जागेवर राहणार नाही आणि आपणही जिवंत, आपल्यालाही जिवंत ठेवणार नाही. त्या वेळेला बिरू गावडा आपल्या भावाकडे पाहिलं. या बिरू गावड्याचं नाव आहे देवाप्पा. आणि तो काय म्हणत आहे, देवा हिंदवी स्वराज्यासाठी बाहुबलातलं सामर्थ्य दाखविणाऱ्या शिवाजी राजा करता हा बिरू गावडाच काय, सर्व धनगर जमात खलास झाली तरी चालेल. हर हर महादेव. आणि या बिरू गावड्यानं महादेवाला धनगरी पद्धतीचे कपडे दिले. आणि महादेवानं ते पागोट बांधलं, हातात चांदीचं कडं घातलं, बाळा बाराबंदी धोतर पायात पायतान, आणि मांगलं गाव सोडलं. मधी असणारी वारणा नदी ओलांडली आणि वारणेच्या पलीकडे बाजूस असणार सातव नावाचं गाव, त्या सातव्याच्या शेतकऱ्याच्या मळ्यात त्यांचा मुक्काम पडला. आणि या मळ्यात बिरू गावडा पारंपरिक पद्धतीचे धनगरी गीत गात आहे. आणि या गीतामध्ये बिरू गावडा शिवाजी राजाला भेटण्यासाठी महादेवाला कसं न्यायचं तो पारंपरिक गीतामध्ये त्याला सांगू लागला. आणि सातवे गावचा मुक्काम हल्लेला आहे. या बिरू गावडेनं महादेवाचं नाव काय ठेवलं, तर सुराप्पा बिराप्पा गावडे. आणि हे निघाले. आणि या धनगराची मेंढर माले या गावी आले. माल्यापासून आता वाघबिळाला जाणार, एवढ्यात त्या नजरबाजाच्या लक्षात आलं. त्या नजरबाजाला काय दिसलं, कोकणातून फिरंग्यांचा तांडा येऊ लागलेला आहे, त्यांच्यात काही तोफा आहेत. तोफीवाले तोफा घेऊन यायला लागलेले आहेत. पाहून तोफीवाल्याला तोफीवाल्याला पाहून तोफीवाल्याला तोफीवाल्याला महादेव काय बोलला बिरू गावड्याला. बिरुदा ओ बिरुदा, हिच नामी संधी आहे मला, हिच नामी संधी आहे मला, जाऊन मिळतो तोफीवाल्याला. बिरू काय बोले महादेवाला, चल नेतो वाघ बिळाला, चल नेतो वाघ बिळाला, इथूनच जाऊ दे मजला, इथूनच जाऊ दे मजला, जाऊन गाठतो टोपीवाल्याला, टोपीवाल्याला हाजीर हाजी,
टोपीवाल्याला हाजीर हाजी.
बिरून महादेवाला जाण्यासाठी संधी दिली. आणि महादेव इथूनच तोफीवाल्यामध्ये गेलेला आहे. आताही महादेवाला पोशाख बदललेला आहे. महाराजांचा हा नजरबाज कसा आहे बघा. महादेवानं इथं पोशाख कसा केला, खाली पायजमा वर एक लांब कुर्ता, डोक्यात उंच अशी टोपी, ना हिंदू ना मुसलमान, आणि हा बनलेला आहे त्याचा असं हे रूप। हा महादेव टोपीवाल्याच्या मध्ये जाऊन तांड्यात घुसला, हे तोफा घेऊन चालले होते। हे तोफा घेऊन चालले होते आणि त्यांना वाटलं की आदिलशहाच्या फौजेतला आहे, आपल्याला मार्ग दाखवायला आलेला आहे। शत्रूनं दिलेल्या वेड्यामध्ये आल्यानंतर त्याला वाटलं टोपीवाल्यांच्याच कुणीतरी आहे। हा नव्हता टोपीवाल्याचा, हा नव्हता आदिलशहाचा, हा होता शिवप्रभूचा, नजरबाज महादेव शिवप्रभूचा। महादेवाचा मुक्काम या ठिकाणी 21 दिवसाचा आहे। 21 दिवस शत्रूच्या छावणीमध्ये, शत्रूच्या कळपामध्ये महादेव काय करत, काय काय घडतंय, काय खलबत चाललंय, याचा अभ्यास करायला लागलेला आहे। आणि अभ्यास करत असताना महादेवाच्या लक्षात आलं, महाराजांचं एक पत्र आलं होतं। महाराजांनी त्यावेळेला आपला वकील पाठविला होता, पण ते नामंजूर झालं। दोन वेळेला वकील आला, पण तो दोन्ही वेळेस परत गेला। शाहिरांना साज चढविला, शाहिरांना साज चढविला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला। आज गातो बाजी प्रभुला, आज गातो बाजी प्रभुला, शाहीर विजय गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरहा दीजी,
गातो पवाड्याला जिरहा दीजी, गातो पवाड्याला जिरहा दीजी, गातो पवाड्याला जिरहा दीजी, गातो पवाड्याला जिरहा दीजी, गातो पवाड्याला जिरहा दीजी।
पवाड्याच्या दुसऱ्या भागाला, दुसऱ्या भागाला शाहिरानं साज चढविला। ऐका जरा पुढील चौकाला, पुढील चौकाला जिरहा दिली,
पुढील चौकाला जिरहा दिली, पुढील चौकाला जिरहा दिली।
महादेवाला हे सगळं समजत होत, पण महादेव मी कोण आहे जाणून देत नव्हता। आणि अचानक एके दिवशी रात्री महादेवानं काय केलं, भगवी वस्त्र घातली अंगाला, भगवी वस्त्र घातली अंगाला, एके दिवशी मध्यरात्रीला भगवी वस्त्र घातली अंगाला, रुद्राक्षाच्या माळा कंठाला महादेवानी आवाज दिला, आवाज दिला जिरहा दीजी,
आवाज दिला जिरहा दीजी, आवाज दिला जिरहा दीजी।
पावसाची रिमझिम चालू आहे, त्या पावसाच्या रिमझिम मध्ये महादेव पन्हाळ्याच्या त्या तटाजवळ आलेला आहे। आणि खालून आवाज दिला, दोर सोडा, दोर सोडा। त्या पन्हाळ्याच्या कड्या कपारात तो आवाज असा घुमत चालला होता। गडकऱ्यांनी आवाज ऐकला, खालून आवाज येतो, दोर सोडा म्हणत आहे। सांगितलं, दोर सोडा, बघू कोण आहे ते। आणि गडाहून खाली दोर सोडण्यात आला। त्या दोराला हसडा दिल्यानंतर आवाज आला, दोर वरती ओढा, दोर वरती खेचा। दोर ओढण्यात आला, पाऊस रिमझिम पडत आहे। आणि या रिमझिम पावसामध्ये एक भगवी वस्त्र घातलेला तरुण पोऱ्या पाहिला। आणि पहारेकऱ्याला वाटलं, या साधूला वर यायची इच्छा का झाली। महादेवाला कुणीच ओळखलं नव्हतं। त्याच अवस्थेमध्ये त्याला किल्लेदाराच्या समोर नेला। अरे किल्लेदारानेही त्याला ओळखलं नाही। हा महादेव राजांच्या समोर आणण्यात आला। महादेव राजांच्या समोर आलेला आहे। राजांनी महादेवाला पाहिलं, राजा आता महादेवाशी बोलणार। एवढ्यात राजांच्या लक्षात आलं की महादेवाला कुणीच ओळखले नाही। राजांनी महादेवाकडे पाहिलं आणि म्हणाले, ये बैस खाली, तुम्ही सर्वजण बाहेर जा। सर्व मंडळी बाहेर निघून गेली। राजांनी आजूबाजूला पाहिलं, महादेव केव्हा आलास, आत्ताच आलो राजे। महादेवानी राजाला मुजरा केला. कुठून आलास राजगडावून? मा साहेबांचा निरोप घेऊन आलोय. येत असताना माझा 21 दिवस शत्रूच्या फौजेत माझा मुक्काम होता. महादेवाने आपण कसा आलो, कुठून आलो, कुठून वर चढलो, कोणत्या बाजूने शत्रूची नाकी कमी आहेत अशी माहिती राजांना देत होता. राजांचं लक्ष गेलं. त्यावेळी महादेवाचे कपडे पावसानं भिजलेले होते. राजे आत गेले आणि आपले कपडे त्या महादेवाला दिले. महादेवानं राजाचा पोशाख घातला. तो पोशाख घातल्यानंतर तो बुजगावण्यासारखा दिसू लागला. महादेव लाजला. राजे म्हणाले, महादेव तू आता विश्रांती घे. यावेळेला राजांनी विचार केला की ज्या मार्गाने महादेव वर आला त्याच मार्गाने आपण पलायन करायचं. इथून आपण जर विशाळ गडाला गेलो तर सुखरूप पोहोचू. आपण दुसऱ्या दिवशी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे किल्लेदार यांना बोलवून घेतलं. अशा रीतीने सिद्धी जोहरला एक लखोटा पाठविण्यात आला. आम्ही तुमच्या बरोबर तह करायला येत आहोत. आणि नुसता तह करायला येत नसून तर आम्ही तुम्हाला शरण येत आहोत. आम्हाला गिरफ्तार केलं तरी चालेल. शत्रूच्या फौजेमध्ये हवा पसरून दिली आणि महाराजांनी बोलून घेतलं शिवा काशीतला. हा शिवा काशीत कोण म्हणाल? हा न्हावी जमातीतला एक मुलगा. पण तो हा कसा होता? शिवाजी राजाची दुसरी कार्बन कॉपी. दुसरा शिवाजीच. दिसायला राजांच्या सारखा, बोलताना राजांच्या सारखा, चालताना राजांच्या सारखा, शरीर इष्टी राजांच्या सारखीच. राजाच्या गैरहजरीमधले फौजेतले लोकही त्याला शिवाजी राजेच म्हणायचे. राजांनी निरोप दिला आणि शिवा काशीतला बोलून घेतलं. शिवा काशी देताच राजे म्हणत आहे, या शिवाजी राजे. तो लाजला आणि म्हणाला, राजे आपण असे न म्हणावे, मी जातीनं न्हावी आहे. शिवा, अरे शिवा, तू न्हावी असला तरी तू राजाच आहे. या स्वराज्याकरता काही ना काही करतोच ना तू. महाराजांनी पाठीवर हात ठेवला आणि विचारलं, शिवा एक कामगिरी करशील? राजे एकच काय, या शिवा नाव्याला हजारो कामगिऱ्या सांगा. स्वराज्याकरता प्रसंग आला तर हा शिवा नावी प्राणही अर्पण करायला तयार आहे. महाराजांनी आपला पोशाख आणला, शिवा नाव्याच्या समोर धरला आणि ते म्हणाले, शिवा घाल हे कपडे. महाराज आपले कपडे? हो घाल शिवा. शिवानं पोशाख केला, जिरे टोप घातला, कमरेला शेला, गळ्यात कवड्याची माळ. इतक्यात बाजीप्रभूचा आवाज आला. बाजीप्रभूचा आवाज येता शिवाजी राजे बाजूला झाले. शिवा काशी तिथंच उभा होता. बाजीप्रभू आले ते शिवा काशीतलाच मुजरा केला. तेव्हा शिवा काशीत गप बसला नाही. तो म्हणाला, काय नाना, मग तयारी झाली की? हो राजे, पुन्हा दुसऱ्यांदा मुजरा केला. तेव्हा राजे आतून हसत आले. राजे येताच बाजीनं पाहिलं, इकडेही राजे, तिकडेही राजे, तिकडेही मुजरा केला. आणि त्यावेळेस राजे म्हणत आहे, नाना 24 तास बरोबर असणाऱ्या माणसाला शिवा काशीत ओळखता आला नाही तर काय विषाद आहे शत्रूची की हा शिवाजी राजा नाही म्हणायची. आणि त्याच वेळी महाराजांना सांगण्यात आलं की आज रात्री आपण निघायचं आणि शिवा काशीतला शिवाजी राजा म्हणून पाठवायचं आणि काही निवडक माणसं आपण बरोबर घ्यायची आणि इथून पळ काढायचा. हे निश्चित ठरलं गेलं आणि लखोटा पाठविला आणि एकच गर्जना झाली, हर
महादेव,
हर
महादेव.
पोशाख केला शिवा काशीदाला. पोशाख केला शिवा काशीदाला. शिवा काशीदाला अन कमरेला शेला बांधलेला. शिरे टोप घातला डोक्याला शिवगंध होता कपळाला होता कपळाला जिरहा जीजी
होता कपळाला जिरहा जीजी होता कपळाला जिरहा जीजी
आणि महाराज आपल्या कानातील कुंडल शिवाच्या कानात घालत असताना महाराजांचे डोळे डबडबले महाराजांचं हृदय भरून आलं शिवा काशी आता शिवाजी राजा झालेला आहे पण याचं बक्षीस काय मिळणार आहे माहित आहे का या भोळ्या माणसाला राजांच्या डोळ्यातले आसू पाहून शिवा काशींच्या पायावर पडतात शिवा काशी पाठीमाग पाहिलं तर राजे रडत आहे राजे आपल्या डोळ्यात आसू शिवा शिवा तू हा पोशाख घातलास पण तुला बक्षीस काय मिळणार हे माहितीये का माहित आहे राजे शत्रूच्या फौजेत गेल्यानंतर शत्रू मला खतम करणार आहेत पण मला खतम करत असताना शत्रू शिवा काचीत म्हणून मरणार नाही तर शिवाजी राजा म्हणून या न्हाव्याला मरण्याची संधी मिळते राजे ही संधी मी दौडीन कडकडून मिठी शिवाला मिठी शिवाला मिठी शिवाला मिठी शिवाला राजानी धरलं पोटाला धरलं पोटाला जिरहा जी
धरलं पोटाला जिरहा जी धरलं पोटाला जिरहा जी
शिवा शिवा तू एवढं प्रेम करतोस आमच्यावर हो राजे तुमच्यावर हिंदवी स्वराज्यावर शिवा काशीच्या देहाचं सोनं होईल महाराज सोनं होईल सोनं आपण विशाळ गडाला जा शिवा काचीच्या पाठीवरून हात फिरवला गेला पालखी तयार झाली शिवा काशीत पालखीत बसलेला आहे पालखी उचलली गेली शिवा काशीच्या बरोबर अंगरक्षक म्हणून चार स्वार आहेत आणि ठरलेल्या वेळेत दरवाजातून ही पालखी बाहेर पडली ही दरवाजातून बाहेर पडलेली पालखी मार्गस्थ होऊ लागलेली आहे राजमार्गाने चाललेली आहे दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी राजे बसलेले आहेत पालखीच्या बरोबर बाजीप्रभू देशपांडे आहेत काही निवडक मंडळी आहेत त्यांनी बरोबर घेतलेली मंडळी निघाली आता ही पालखी पन्हाळगडाहून बाहेर पडली आड मार्गाने चाललेली आहे राजमार्गाने चालणारी पालखी शिवा काशीची होती आड मार्गाने चालणारी पालखी ही शिवाजी राजाची होती आणि ही पालखी जात असताना शत्रूच्या फौजेमध्ये समजलं शिवाजी भाग गया भागो दौडो आणि या पळापळीमध्ये शिवा काशीची पालखी सापडली गेली शिवा काशीच्या पालखीला पाहिलं ये कोण जा रहा है शिवाजी राजे घेर डालो उसको चारी बाजून नंग्या तलवारी पालखी वेढली गेली शिवाजी पकडला गेला नाचत नाचत वाजत गाजत ही पालखी सिद्धी जोहरच्या छावणी समोर आलेली आहे घोड्यावर बसलेल्या या सिद्धी जोहरला सिद्धीच्या जावयाला वाटत आहे मी पराक्रम केला आता माझा सासरा मला बक्षीस देईल मी शिवाजीला पकडून आणला आनंदाच्या भरात त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणी समोर उतरण्यात आली या पालखीमध्ये असणारे शिवाजी राजे बाहेर कसे पडले हे शिवाजी राजे नव्हते हा शिवा काशीत होता पण शिवाजी राजा प्रमाणेच बाहेर निघाला उजवा पाऊल पुढाय मान ताट आहे आव राजे आव भाग जा रहे थे इरादा था शिवा काशी महाराजांच्या सारखंच बोलला क्या हुआ भाग जा रहे थे नहीं आपसे मिलने के लिए हम आ रहे थे आओ आओ सन्मानाने शिवाजी राजाला हात नेला आसनावर बसताना जसे शिवाजी महाराज बसतात तसा शिवा न्हावी बसलेला आहे जास्त बोलायचं नाही हे पथ्य सांभाळायचं आहे एवढ्यात एक जण पळत आला आणि म्हणाला, खान साहब गजब हो गया, क्या हुआ, शिवा भाग गया। और ये कोण बैठा है तेरा चाचा? बसलेल्या शिवाजीकडे पाहून आलेला गुपचूप परत गेला। परत गप्पांना सुरुवात झाली। परत दुसरा पळत आला, खान साहब गजब हो गया, शिवा भाग गया, ये कोण तेरा बाप बैठा है क्या? तिसरा आला तो तिसरा कोण होता तर अफजल खानाचा फाजल खान। आणि त्यावेळेस तो आला आणि तो म्हणत आहे, मेरे अब्बा जान के कातिल तुम्हें जिंदा नहीं छोड़ूंगा, क्या बदतमीजी है। शिवाजी राजे हमारे मेहमान है, बोलो राजे बोलो। एवढ्यात चौथा जो आला तो म्हणता है, खान साहब ये शिवाजी नहीं है, ये असली शिवाजी नहीं है, ये नकली शिवाजी है, असली शिवाजी भाग गया, मैंने देखा अपनी आंखों से, खान साहब मुझ पर भरोसा रखो, ये शिवाजी नहीं है। आप कौन है? शिवाजी राजे, शिवाजी राजे, शिवाजी राजे भोसले नहीं, शिवा काशीत बदतमीज। घर घर रहा फिर भी पट्याला, घर घर रहा फिर भी पट्याला, फिर भी पट्याला, शिवा काशीत याच समय आला। शिवा काशीत ना आपली समशेर उपसली, मी शिवाजी राजा नसून शिवा काशीत आहे, या भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, तुमचा समाचार घ्यायला आलेलो आहे। हर
महादेव।
शिवा काशीत धरणीवर कोसळला आणि शिवा काशीत या ठिकाणी स्वराज्याच्या कामी आला। शिवा काशीतच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तो रक्ताच्या थारुळ्यात कोसळला, त्याच्या देहाचं सोनं बनलं, तो हिंदवी स्वराज्यासाठी कामी आला। इकडे शिवाजी महाराज पालखीतून विशाळगडला जवळ करत आहेत, शत्रूची फौज शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्याकरता दौडू लागलेली आहे। विशाळगड समोर आहे, पाठीमागून शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर येऊ लागला। बाजी प्रभू म्हणत आहे, राजे तुम्ही आपले पुढे चला, पाठीमागून येणारे शत्रूची फौज मला इथंच अडवली पाहिजे आणि खिंडीतच मी त्यांना अडवून धरतो। नाना तुम्ही इथं थांबावं आणि आम्ही निघून जावं, आम्हाला शोभलं जात नाही, आम्ही तुमच्या बरोबर थांबू, काय व्हायचं ते होऊन जाईल। नाही राजे, दहाचा पोशिंदा असावा, तुम्ही चला, आम्ही माँसाहेबाला वचन दिलंय, शिवबाच्या केसालाही धक्का लागला तर अंबाजी आपला प्राण अर्पण करील। राजे आपण विशाळगडी जावे, आम्ही इथेच राहावे। राजे आतापर्यंत हुकूम तुम्ही आम्हाला सोडलेत, आम्ही तुमचं ऐकलं, पण तुम्ही आता आमचं ऐकलं पाहिजे। आम्ही इथं थांबू, शत्रूला याच खिंडीत अडवू आणि तुम्ही विशाळगडावर चला। राजे चला, हर हर
महादेव।
गर्जून बाजी बोलला, गर्जून बाजी बोलला, बाजी बोलला, खिंडीत बाजी राहिलेला, बाजी राहिलेला आजी रहा जी,
बाजी राहिलेला आजी रहा जी, बाजी राहिलेला आजी रहा जी।
बाजी खिंडी मध्ये उभाय, येणाऱ्या या फौजेला बाजी आव्हान करत आहे। अरे शिवभक्त बाजी प्रभू, जोपर्यंत या खिंडीत उभाय तोपर्यंत तुम्हाला जाता येणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी
जय शिवाजी,
जय भवानी
जय शिवाजी।
आणि त्या घोर खिंडीमध्ये एका झाडाला उभा राहून एकाना नेम धरला धासूना छाचरीच्या बंदुकीला बाजीवर नेम धरला बाजीवर नेम धरला नेम बाजान बाजीवर नेम धरला अन बाजीवर बार टाकतात बाजीला ती गोळी लागली अन बाजीचा देह रक्ताच्या थरुळ्यात कोसळला गेला राजे राजे बाजी असा त्या खिंडीत कोसळतो एवढ्यात यवनांचा लोंढा पळायला लागला बाजी पडलेला पाहून मराठे पळायला लागतात एवढ्यात बाजी उठले नाही अजून तोफेचा आवाज आमच्या कानी आलेला नाही तोपर्यंत एकालाही जाऊ देणार नाही हातामध्ये घेऊन विट्ट्याला विट्ट्यावर झेली यवनाला विट्ट्यावर झेली यवनाला बेभान बाजी झालेला रक्तान वीर नहालेला रक्तान वीर नहालेला अरे पळता कुठे राजे अजून विशाळगडावर पोहोचले नाहीत तोफेचा आवाज जोपर्यंत माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत मी एकालाही पुढे जाऊ देणार नाही विट्ट्यावर झेली यवन आला तोफेचा आवाज कान आला गडावर तोफ दागली गेली गडावर तोफ दागताच राजे गडावर पोहोचले हा दुसरा आवाज राजे तुमच्या शिपायानं प्राणाची बाजी लढवून खिंड पावन केली राजे खिंड पावन केली बाजी प्रभू जमिनीवर कोसळले त्यावेळी त्यांच्या जवळचा एकही मराठा जिवंत राहिला नाही सिद्धी जोहरच्या फौजेनं सर्वांना कापून टाकलं तीनच जण वाचले होते ते गर्द झाडीत लपून बसले होते म्हणून ते वाचले बाजीचे डोळे सांगत होते राजा मी मां साहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं त्या आकाशाकडे बघून बाजीचे डोळे साक्ष देत होते सिद्धी जोहरच्या विशाळ गडाच्या त्या पायथ्याजवळ येऊन पोहोचली ती फौज येतात पण गडावर जाऊन काहीच उपयोग होणार नाही आणि म्हणून तिथूनच पाठीमागे फिरले आणि वाचलेले हे तीन मराठी त्यावेळेला विशाळ गडावर गेले आणि महाराजांना बाजीनं केलेल्या पराक्रमाचा गाथा ऐकवल्यानंतर महाराजांचा कंठ दाटला नाना नाना तुम्ही या गडावर जायला सांगून शत्रूशी सामना दिलात इंच इंच वार तुम्ही झेललेत नाना या गजापूरच्या खिंडीला पावन केलं आज या गजापूरची खिंड पावन खिंड म्हणूनच ओळखली जाईल पावन खिंड म्हणूनच ओळखली जाईल पावन खिंड म्हणूनच ओळखली जाईल शाहिरानं साज चढविला शाहिरानं साज चढविला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला आज गातो बाजी प्रभुलान आज गातो बाजी प्रभुलान शाहीर विजय गातो पवाड्याला जी राहा जी
गातो पवाड्याला